श्रोते हो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अहमदाबादमधल्या अपघातस्थळावर गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाला एक डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर मिळाला आहे. न्यायवैद्यकीय तज्ज्ञांचं पथकही लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहे. या दुर्घटनेनंतर अनेक स्थानिक रहिवासी बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांची डीएनए मदतीनं ओळख पटवण्याचं काम सुरू असून ओळख पटलेले मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबांकडे सुपूर्द केले जात आहेत. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अहमदाबाद सरकारी रुग्णालयात जाऊन विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नावांची भर घालणं किंवा नावं वगळणं याबाबत केलं गेलेले दावे अतिशयोक्त असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी म्हटलं आहे. भारतीय निवडणूक कायद्यानुसार मतदारांची नावं केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट करायची किंवा वगळायची कोणतीही तरतूद नसून मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार केली जाते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दक्षिण मुंबईतल्या कामाठीपुरा भागाच्या समूह पुनर्विकास प्रकल्पाचा बांधकाम कंत्राटदार आणि विकासकाच्या नियुक्तीसाठी काल निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या या 34 एकर क्षेत्रातील इमारती सुमारे 100 वर्ष जुन्या आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज 573 अंकांची घसरण झाली आणि तो 81,118 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचं निफ्टीही 170 अंकांची घसरण नोंदवत 24,718 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.